मी काशीनाथ वेलदोडे बीए तृतीय वर्षाच्या मराठी विषयातील मराठी नाटक आणि काव्य या घटक चार कवितेचे आकलन या विषयावर चर्चा करणार आहे. हे विषय कवितेचे आकलन, संहितानिष्ठ आकलन, शैलीनिष्ठ आकलन, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून आकलन, मनोविश्लेषणपर आकलन, अभ्यासपूर्ण या पद्धतीने कवितेचा आकलन केले जाते. या घटकामध्ये आपल्यासमोर असलेली कविता स्वतंत्रपणे कशी समजावून घेता येईल याची आपण चर्चा करणार आहोत. कविता समजावून घेणे याचा अर्थ कवितेतील सौंदर्याचा आस्वाद घेणे, कवितेचे सौंदर्य उलगडून दाखविणे होय. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की कवितेतील सौंदर्य आपणास प्रतीत होणे होय. यालाच कवितेचे आकलन असे आपण म्हणतो. तेव्हा आपण आता कवितेचे आकलन कसे केले जाते ते पाहू. मानवाच्या अनेक मूल प्रवृत्तीपैकी कलांची निर्मिती करण्याची त्याच्या ठिकाणची नैसर्गिक प्रेरणा ही एक मूल प्रवृत्ती आहे. त्याने निर्माण केलेल्या कलाकृती त्याच्या जीवनप्रवाहाचाच भाग असतात. या कलाकृती कलावंताला जाणवलेले जीवनाचे स्वरूप अभिव्यक्त करणारे असतात. कलावंताला जीवनाचे जे स्वरूप जाणवले त्याचा प्रत्यय कलाकृतीमधून येत असतो. कलाकृतीमधील सचेतनात्वामुळे, चैतन्यामुळे रसिकाला हा प्रत्यय येत असतो. कलाकृतीमधील चैतन्याचा, सचेतनात्वाचा येणारा प्रत्यय आणि त्या प्रत्ययाचे स्वरूप उलगडणे म्हणजेच कलाकृतीचे आकलन होय. आपल्याला कलाकृतीचे आकलन करताना जे सौंदर्य जाणवते ते इतरांनाही जाणून द्यावे या हेतूने केलेले विवेचन म्हणजे रसग्रहण होय. एखाद्या कलाकृतीचे रसग्रहण म्हणजे त्या कलाकृतीचे आकलनच असते. त्यामध्ये त्या कलाकृतीचे मूल्यमापनही केले जात असते. आता कलाकृती ही अनुभव घटकांची नवीन रचना. कुठलीही कलाकृती अनन्य साधारण असते असे म्हटले जाते. याचा अर्थ प्रत्येक कलाकृतीमधील अनुभव नवा असतो. एखादी निर्मिती कलाकृती आहे की नाही ते त्या कलाकृतीमधील अनुभवांची रचना नवीन आहे की नाही त्या आधारेच ठरविले जाते. प्रतिभावंत कलावंत आपल्या प्रतिभाशक्तीच्या कल्पनाशक्तीच्या सहाय्याने अनुभवांची नवीन रचना करतात. रचनेतील अशा प्रकारचे नाविन्य सचेतनात्वाचा, चैतन्याचा प्रत्यय देणारे असते. हा मुद्दा आपण एखाद्या उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करू. अजिंठ्याच्या लेण्यातील बुद्धमूर्ती पाहिल्यानंतर रसिकाच्या मनात बुद्धमूर्तीच्या दर्शनामुळे विविध भाव कसे जागृत होतात याचे प्रत्येकारी वर्णन भालचंद्र नेमाडे यांनी कोसला कादंबरीत केले आहे. शिल्पकाराच्या कल्पनाशक्तीमुळे बुद्धाच्या शिल्पात चैतन्याचा प्रत्यय देण्याची क्षमता आली आहे. कादंबरीतील बुद्धमूर्तीचे वर्णन म्हणजे शिल्पाच्या ठिकाणच्या सौंदर्याचे आकलन आहे. या उलट गणेशोत्सवाच्या काळात विक्रीसाठी ठेवलेले अनेक गणेश मूर्ती आपण पाहतो त्या चैतन्य तत्वाचा प्रत्यय देत नाहीत असे सामान्यपणे दिसते. या एकाच साच्यात ओतलेल्या मूर्त्या असतात. त्यांच्यात नाविन्य नसते. नाविन्याची जाग त्यास्त्यापणाने घेतलेली असते. कल्पनाशक्तीची जागा कारागिरीने घेतलेली असते. म्हणून कलाकृती ज्या जीवनाचे रूप निहाळते त्या जीवनाच्या प्रमुख वैशिष्ट्याचा म्हणजे चैतन्याचा, सचेतन तत्वाचा प्रत्यय कलाकृतीतून आला पाहिजे. त्याशिवाय ती कृती कलाकृती म्हणून सिद्ध होत नाही. कलाकृतीचे आकलन म्हणजे कलाकृतीमधील सचेत सनातनत्वाचा सौंदर्याचा प्रत्ययाची नोंद होय. आता कविता सुद्धा ही एक कलाकृती. कविता हा वाङ्मय प्रकार सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार मानला जातो. कविता ही सुद्धा कलाकृतीच असते. कवितेमध्ये नाद, अर्थ, ध्वनी यांच्या आकृतीबंधाची एकात्मता असते. अशा आकृतीबंधातून काव्यार्थ ध्वनित होतो. नादवती, शब्दवती, ध्वनिवती शब्दांची किंवा प्रतिमांची सेंद्रिय संघटना म्हणजे कविता, अशी व्याख्या आपण यापूर्वीच केली आहे. सूचित काव्यार्थ उलगडणे, सेंद्रिय प्रतिमामध्ये दडलेले काव्य सौंदर्य स्पष्ट करणे म्हणजे कवितेचे आकलन असे म्हणता येईल. कवितेच्या आकलनासाठी रसिकत्वाची गरज. एखाद्या कवितेचे आकलन करावे अशी प्रेरणा वाचकाला त्या कवितेचा आस्वाद घेण्याच्या इच्छेतून निर्माण होते. अशी इच्छा वाचकाच्या मनात निर्माण होणे हे त्याच्या काव्यरसिकतेचे द्योतक असते. एखाद्या कवितेचे आकलन करण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी रसिकाच्या मनात कवितेबद्दल आत्मीयतेचा भाव, कवितेतील आशय सौंदर्य उलगडून पाहण्याची उत्कट इच्छा मूलतः असणे आवश्यक असते. प्रत्येक कविता ही कवीची नवनिर्मिती असते. कवितेत कवी आपल्या प्रतिभेच्या बळावर स्वतंत्र अशा विश्वाची निर्मिती करतो. हे विश्व म्हणजे आपल्या दैनंदिन विश्वाची प्रतिकृती वा प्रतिबिंब नसते, तर लौकिक विश्वाशी समांतर असे स्वतंत्र विश्व कवी आपल्या कवितेत निर्माण करतो. रसिकाने कवितेचे आकलन करताना आपल्या कवितेमध्ये कवीने निर्माण केलेल्या विश्वाशी एकरूप झाले पाहिजे, ही कवितेची आकलनाची प्राथमिक अट असते. कवितेचा आस्वाद घेण्यासाठी वाचकाच्या ठिकाणी रसिकता असणे आवश्यक असते. याचा उल्लेख यापूर्वीच आला. काव्यरसिक कवितेतून आविष्कृत होणाऱ्या कवीच्या अनुभवाशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करतो. कवितेतील अनुभव विश्वाशी एकरूप होताना, तद्रूप होताना रसिकाला आपले पूर्वग्रह, आडाखे, संकेत यांना बाजूला सारावे लागते. कारण या बाबीच कवितेतील अनुभव विश्वाशी एकरूप होण्यात अडथळा ठरतात. कवितेचे आकलन करू पाहणाऱ्या वाचकाने या अडथळ्यांना निग्रहपूर्वक बाजूस सारण्यात यश संपादन केले की तो काव्यरसिकाच्या पदवीस पोहोचण्यास पात्र ठरतो. याचा अर्थ कवितेचे आकलन करताना स्वचे स्वतःच्या लौकिक विश्वाचे एका मर्यादेपर्यंत विसर्जन करता आले तर कवितेचे यथार्थ आकलन करता येऊ शकते. कवितेच्या आकलनाचा प्रारंभ काव्यरूपाने निर्माण झालेल्या सौंदर्याचा आकार निहाळणे, कवितेतील प्रतिमामध्ये संश्लिष्ट रूपात असणाऱ्या काव्यार्थाचे आकलन करणे, विश्लेषण करणे इत्यादी क्रियामधून होतो. आकलनाच्या टप्प्यावर काही प्रश्न काव्यरसिकासमोर उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात कवितेच्या आकलनाच्या दिशेने रसिकाच्या प्रवासाला सुरुवात होते. हे प्रश्न सामान्यतः पुढील प्रमाणे आहेत. एक, या कवितेची निर्मिती कोणत्या कवीने केली? दोन, कविता निर्मितीच्या वेळेस कवीची मनस्थिती कशी होती? तीन, कविता निर्मिती मागे कवीचा काही विशिष्ट हेतू होता काय? चार, असल्यास आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्याने कवितेत कोणते तंत्र वापरले आहे? पाच, कवीची मूळ भूमिका कोणती? सहा, त्याची भूमिका कितपत साध्य झाली? सात, कविता वाचनामुळे आपल्याला जो आनंद झाला तो कवितेतील कोणत्या घटकामुळे झाला? आठ, इतर कवितेपेक्षा या कवितेचे नेमके वेगळेपण कोणते आहे? या प्रश्नांचा शोध घेणे म्हणजे कवितेचे आकलन करणे होय. आता कवितेचे अनन्य साधारणत्व। कवी कवितेतून आपल्या जीवनानुभव आविष्कृत करतो। कवी परत्वे त्याला प्रत्ययाला आलेल्या जीवनानुभवाचे स्वरूप स्वतंत्र व अनन्य साधारण असते। सर्व कवी एकाच भाषेच्या माध्यमातून आपला काव्यानुभव व्यक्त करीत असतात। त्या भाषेत असणाऱ्या मर्यादित शब्दांच्या आधारे प्रत्येक कवी आपला अनन्य साधारण अनुभव अभिव्यक्त करीत असतो। एकच वाच्यार्थ असलेला शब्द अनेक कवी आपल्या कवितेत वापरतात, परंतु या शब्दाचा वाच्यार्थ लुप्त होऊन त्याला व्यंगार्थ प्राप्त झाला म्हणजे त्या काव्यानुभवाचे संदर्भातच त्या शब्दांना विशिष्ट अर्थ निश्चित करून घ्यावा लागतो। या प्रक्रियेला कवितेच्या आकलनाच्या संदर्भात महत्वपूर्ण स्थान असते। हा मुद्दा आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करू। मराठी कवितेमध्ये समुद्र ही प्रतिमा अनेक वेळा अनेक कवींनी उपयोजिली आहे, पण प्रत्येक कवीने ही प्रतिमा भिन्न भिन्न भावाशय व्यक्त करण्याच्या हेतूने वापरली आहे। हा भिन्न भावाशय कवितेच्या एकूण आकृतीबंधामध्ये एकात्मपणे समुद्र या प्रतिमेतून प्रगट होतो। सागरा प्राण तळमळला या कवितेत सावरकरांची समुद्राकडे पाहण्याची दृष्टी आणि कोलंबच्चे गर्वगीत या कवितेतील कुसुमाग्रजांची समुद्राकडे पाहण्याची दृष्टी एकच आहे काय? समुद्राच्या प्रतिमेतून दोघांनाही एकाच प्रकारचा भावानुभव व्यक्त करावायचा आहे काय? सावरकरांना समुद्र हा आपल्या प्रिय मातृभूमीला नेणाऱ्या जिव्हाळ्याचा मित्र वाटतो, तर कोलंबसला समुद्र म्हणजे आपल्या ध्येयाचा आड येणारा एक प्रबल शत्रू वाटतो। म्हणून कोलंबस समुद्राला पदच्युता पामरा इत्यादी शब्दांनी हिणवतो। अनंत कानेकरांच्या कोळ्याच्या गाण्यात सुद्धा समुद्राची प्रतिमा येते, परंतु हा समुद्र खुशीत येऊन फेसावर डुलत होडीशी गुजगोष्टी करताना दिसतो। सागर या शब्दाच्या वेगवेगळ्या कवितांमधील विशिष्ट व स्वतंत्र भावाशय लक्षात घेणे, उलगडून पाहणे म्हणजे कवितेतील प्रतिमा प्रतीक अलंकार इत्यादी घटकांमध्ये संश्लिष्ट स्वरूपात असणाऱ्या काव्यार्थाचे विश्लेषण करणे होय। कवितेचे रूढ आकलन पद्धती। कवितेच्या रूढ आकलन पद्धती। मराठी कवितेचे आकलन सामान्यतः दोन पद्धतींनी केले जाते। एक पद्धत अशी की कवीला आपल्या कवितेचा अभिप्रेत असलेला अर्थ, कलानिर्मितीतील विविध ताण लय इत्यादीमधून आपल्यापर्यंत कसा पोहोचला हे विशद करणे, कवीला अभिप्रेत असलेला अर्थ आपल्यापर्यंत कसा पोहोचला याचे विवेचन करणे, इतकेच मर्यादित उद्दिष्ट असते तेव्हा अशा प्रकारे केलेल्या कवितेच्या आकलनाला आपण संहितानिष्ठ किंवा आशयनिष्ठ आकलन असे म्हणतो। कवितेच्या आकलनाची दुसरी पद्धत अशी की कवीलाही न जाणवलेला आणि रसिकाला जाणवलेला कवितेचा अर्थ विशेष करून सांगणे, रसिकाच्या मनावर कवितेच्या वाचनानंतर झालेला भावनिक संस्कार नोंदवणे हे या प्रकाराच्या कवितेच्या आकलनाचे उद्दिष्ट असते। रसिकाच्या मनावर कवितेच्या वाचनाचा झालेला भावनिक संस्कार म्हणजे रसिकाने लावलेला तो कवितेचा अर्थच असतो. या प्रकारच्या आकलन पद्धतीला आस्वाद समीक्षा असं संबोधले जाते. वरील दोन्ही पद्धतीनं केलेले कवितेचे आकलन म्हणजे काव्यार्थाचा गद्यानुवाद असे म्हणता येईल. कवितेतील वाच्यार्थांचे म्हणजे केवळ आशयाचे आकलन हे कवितेचे परिपूर्ण आकलन नसते. कवितेचे आकलन करताना कविता या संकल्पनेला अनेक अंगे असतात. ही अंगे आशयात्म रूपात्म भाषिक स्वरूपाची असतात. याचे भान सतत बाळगणे आवश्यक ठरते. कवितेचे आकलन करताना या तिन्ही घटकांचा विचार करणे आवश्यक ठरते, तरच ते परिपूर्ण आकलन ठरू शकते. मराठी कवितेतून आविष्कृत होत गेलेले अनुभव आणि रचनातंत्र यामध्ये जसजसे बदल होत गेले त्या प्रमाणात कवितेच्या आशयानुसार आकलनाच्या मर्यादा स्पष्ट होत गेल्या. कवितेतील आशया इतकेच रूपात्म भाषिक घटकांच्या आकलनाचे महत्व कवितेच्या अभ्यासकांच्या लक्षात येऊ लागले. मर्ढेकरांनी ललित कृतीच्या घाटाचे सौंदर्य लईच्या मांडणीवर अवलंबून असते अशी भूमिका मांडली, तर विंदा करंदीकरांनी कवितेतील सौंदर्याचा आस्वाद घेणे म्हणजे कवितेतील विविध घटकांच्या परस्पर संबंधातून साकार होणारा एकात्म स्वायत्त व जीवसदृश्य असा घाट अनुभवणे असे म्हटले आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी फेब्रुवारी 1968 सत्यकथेतील लेखात संघटन तत्वालाच महत्व दिले असून या संघटना शब्दांचे संकेत प्रतिमा इत्यादीमधून आकारित होतात असे म्हटले आहे. थोडक्यात कवितेचे आकलन म्हणजे केवळ आशयानुसारी आकलन नसते, तर कवितेला रूपत्व देणाऱ्या शब्द नाद संकेत प्रतिमा प्रतीक इत्यादी घटकांचे परस्परानुसंधान शोधणे, त्यांच्यातील परस्पर संबंधाचे स्वरूप लक्षात घेऊन या घटकामुळे कवितेचा एकात्म प्रत्यय आपल्याला कसा येतो ते विशेष करणे म्हणजे कवितेचे आकलन असे म्हणता येईल. कवितेचे आकलन आपण चार प्रकारे करू शकतो. आस्वाद आणि आकलन, कवितेचे शब्दरूप आकलन, कवितेचे लय आणि कवितेतील नाद या विषयाने आकलन, असे हे कवितेचे आकलन आपण करू शकतो. एखाद्या कवितेचे आकलन होणे म्हणजे त्या कवितेतील अनुभवाचा साक्षात प्रत्यय येणे. अशा प्रकारच्या प्रत्ययाला कवितेची प्रतीती असे म्हणतात. कवितेचे आकलन किंवा ग्रहण भाषेच्या शैलीच्या अनुभवाच्या पातळीवर झाले म्हणजे कवितेची प्रतीती येते. आस्वाद आणि आकलन, एखादी कविता आपल्यासमोर सादर केली जात आहे असे आपण गृहीत धरू. कवितेचे सादरीकरण करणारा त्या कवितेचे भावलय पकडून पहिल्या शब्दापासून अखेरच्या शब्दापर्यंत जेव्हा वाचत जातो तेव्हा त्या शब्दाचा नेहमीपेक्षा वेगळा अनुक्रम, त्यातून निर्माण होणारा नादबंध आपणास घेरीत जातो आणि आपल्या मनात विशिष्ट भाववृत्ती जागृत होऊ लागते. ही भाववृत्ती काही प्रमाणात कवीच्या भाववृत्तीशी सुसंवादी असते. विशिष्ट लयीत कवितेचे वाचन होत असताना भाववृत्ती जागृत होत जाते. या भाववृत्तीत असताना आपणास कवितेची प्रतीती येते. परंतु या प्रतीतीचे स्वरूप जर आपल्याला स्पष्ट करायला सांगितले तर मात्र ते आपल्याला फारसे साधत नाही. त्यामुळे काव्य ऐकले त्या काव्याचा मनावर परिणाम झाला पण कवितेचा अर्थ मात्र कळला नाही असा अनुभव कविता ऐकताना येतो. आपण एका उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट करू. ग्रेस या कवीच्या बहुतेक कविता लय छंद नाद यांच्या प्रभावाने विलक्षण झपाटून टाकणाऱ्या आहेत पण त्यांचा अर्थ कळेल तोच असे नाही. या कवीच्या आई कवितेतील पुढील दोन कडवी पहा. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. हे रक्त वाढतानाही हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही. हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही. वस्त्रात द्रौपदी चाही तो कृष्ण नागडा होता. वस्त्रात द्रौपदी चाही तो कृष्ण नागडा होता. चंद्रमाधवीचे प्रदेश या संग्रहातली ही आई ही कविता आहे. पहिल्या कडव्यातून आईच्या मृत्यूमुळे बालपण संपलेल्या एका पोरक्या मुलाची वेदना साकार होते. धूरकट कंदील एकटा या प्रतिमामधून वेदनादायी अंधुक होत जाणारे वर्तमानातील जगणे आणि एकाकीपणाचे दुःख व्यक्त होत जाते. या अर्थाच्या संदर्भासह पुढील ओळीचा अर्थ लावायला प्रारंभ केला की वस्त्रात द्रौपदीच्याही या ओळीपासून कविता दुर्बोध होत जाते. पण कवितेतील अनुभव प्रतीत व्हायला लागतो. प्रतीतीची ही प्रक्रिया एका अनुक्रमास आरंभापासून आतापर्यंत घडत असते. या अनुक्रमात आपणास जे सौंदर्य जाणवते ते वाचनातील शब्दोच्चारांच्या नादामुळे अर्थाच्या लयीमुळे. सौंदर्य प्रतीतीची ही प्रक्रिया आस्वाद घेताना जाणवत असते. यावेळी आकलनाची प्रक्रिया अगदी सुरू झालेली नसते असे नाही. आकलन आणि त्यानंतर आस्वाद असा क्रम तेथे नसतो. ती जणू एकाच वेळेस घडणारी प्रक्रिया असते. त्याच वेळेस त्या कवितेचे मूल्यमापनही आपण करतो. या क्रियेत रसिक आपल्या कल्पनेच्याद्वारे दंग होत असतो. त्या पातळीवर जे उमगले त्याची संगती जाणीवेच्या पातळीवरून लावता येतेच असे नाही. म्हणून ग्रेटच्या कवितेतील वरील दोन कडवी आस्वादायला सोपी पण आकलनासाठी अवघड होत जातात. अशा वेळी कवितेच्या आकलनासाठी आपल्याला कवीच्या मार्गाचाच अवलंब करावा लागतो. म्हणजे कवी कविता लिहून झाल्यावर त्या कवितेमध्ये काही दुरुस्त्या करताना स्वतःला निर्मितीच्या मनोअवस्थेमध्ये ज्याप्रमाणे नेतो त्याप्रमाणे कवितेचे आकलन करताना रसिकाने स्वतःला आस्वादाच्या मनोअवस्थेमध्ये नेले पाहिजे. त्यावेळी रसिकाचे मन कवितेच्या भावलयीने भरले गेलेले ओतंबून गेलेले असले पाहिजे. अशा अवस्थेत असतानाच केव्हा तरी कवितेचे असे सूत्र उलगडू लागते. कवी कोणता अनुभव आपल्या कवितेत कशा पद्धतीनं मांडत आहे हे रहस्य थोडेफार उमगण्याचा संभव असतो. आकलन ही केवळ बौद्धिक प्रक्रिया नाही. तिचेही स्वरूप काहीसे तर्कपूर्व तर्कातीत असते. आस्वाद आणि समीक्षा यांच्यामधल्या अवस्थेत चालणारी ती प्रक्रिया आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. आता कवितेचे शब्दरूप आकलन. आपण कवितेचे वाचन करू लागतो तेव्हाच आपल्या मनात आस्वाद आकलन आणि मूल्यमापन या प्रक्रिया सुरू होतात. कवितेतील शब्द आपल्या मनात हळूहळू भावजागृती करू लागतात. या शब्दामधूनच कवितेच्या अर्थापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला सापडू लागतो. कवितेतील शब्दांना एक नाद असतो. अंगभूत लय असते. शब्दांचा कवितेमधला असा एक स्वतंत्र अनुक्रम असतो. हे सर्व घटक समजावून घेण्याच्या प्रक्रियेला आपण कवितेमधील प्रतिमेचे आकलन असे यापूर्वी संबोधले आहे. तेव्हा कवितेतील शब्दरूपाचे आकलन ही कवितेच्या आकलनाची महत्वपूर्ण पायरी ठरते. कविता ही कोणत्या तरी भाषेत झालेली अभिव्यक्ती असते. या अभिव्यक्तीला कानावर पडणारे एक शब्दरूप असते आणि मनात समजणारे एक अर्थरूप असते. कवितेचे ग्रहण शब्दाच्या आणि अर्थाच्या अंगाने भाषिक पातळीवर व्हावे लागते. कवितेच्या वाचनाला आपण प्रारंभ करतो तेव्हा कवितेची भाषा ही व्यवहार भाषेपेक्षा कमी अधिक वेगळी कृत्रिम असते असे आपणास जाणवू लागते. व्यवहार भाषा किंवा प्रमाण भाषा व्याकरणांचे नियम पाळणारी असते, या उलट कवितेची भाषा व्याकरणाच्या नियमांचे रूढींचे आदर्शांचे उल्लंघन करणारी असते. आपण मर्ढेकरांच्या कवितेच्या पुढील ओळी उदाहरणादाखल पाहू. तुझ्यासाठी देवा काय म्या झुरावे, तुझ्यासाठी देवा काय म्या झुरावे, झुरळाने कैसे पतंगावे, झुरळाने कैसे पतंगावे. वरील या ओळीमध्ये पतंगावे हा शब्द आपले लक्ष वेधून घेतो. पतंग या नामापासून साधलेले पतंगावे हे क्रियापद अपरिचित व चमत्कारिकरित्या पूर्ण वाटते, कारण प्रमाण भाषेत हे क्रियापद वापरले जात नाही. येथे कवीने रूढ संकेताचे उल्लंघन केले आहे. पतंगावे हे क्रियापद अर्थदृष्ट्या झुरळ या नामाशी विसंगत वाटते, किंबहुना विरोध दर्शविते. पतंग हा आकाशात उडणारा तर झुरळ हा जमिनीवर चालणारा शुद्र प्राणी आहे. परंतु झुरावे या क्रियेशी झुरळाचे नाद सादृश्य निर्माण केले जाते आणि एक संवाद निर्माण केला जातो, पुन्हा झुरावे व पतंगावे या शब्दांच्या ठिकाणी एकाच वेळी नाद सादृश्य आणि अर्थाचे वैचित्र्य यांची काव्यपूर्ण प्रचिती येते. अशा प्रकारे रूढ संकेतांचे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे भाषा काव्यत्म अर्थ प्रगट करू लागते. या ठिकाणी कवितेची भाषा प्रमाण भाषेपेक्षा वेगळी काव्यात्म अर्थाचे सूचन करणारी होते. अशा आकलनाला कवितेच्या शब्दरूपाचे आकलन म्हणता येईल. आता कवितेची लय. कवितेमध्ये कवीचा अंतर्गत भाव काव्यानुभाव व्यक्त होत असतो. या भावांना एक लय असते. कवीच्या अनुभवाची भावलय शब्दांना नवे रूप देते, शक्तिमान बनवते. कवितेची शब्दरूपे भावलयीत पर्यवसित होतात तेव्हा ती रचना कविता बनते. व्यवहार भाषेपासून कवितेची भाषा कशी वेगळी होते ते आताच आपण पाहिले. कवितेतील शब्द भावलयीत पर्यवसित झाले की ते शब्द कवीच्या अनुभवातील भावलय अविष्कृत करू लागतात, त्यामुळे कवितेतील लयीचे आकलन हा कवितेच्या आकलनातील महत्वपूर्ण घटक ठरतो. कवितेतील लयीचे आकलन कसे करता येऊ शकते हे स्पष्ट होण्यासाठी आपण कवी अनिल यांच्या श्रावणझड कवितेतील पुढील ओळी पाहू. श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला. श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला. अभ्रांचा हृदयभार थेंब थेंब पाझरतो, अभ्रांचा हृदयभार थेंब थेंब पाझरतो, विझलेला लांब दिवस चिंब होत ओसरतो. वरील ओळीमधील अभ्रांचा हृदयभार या शब्द योजनेतून बाहेर आकाशात दाटलेल्या ढगांची आणि निवेदकांच्या मनात हृदयात दाटलेल्या भावनांची एकाच वेळी सूचना मिळते. बाहेर थेंब थेंब पाऊस पडतो आहे, आतही एक भावना पाझरते आहे. आकाशात दाटलेल्या ढगामुळे सूर्यदर्शन नाही म्हणून विझलेला आणि मनावरील भावनेच्या भारामुळे तो संपत नाही असे वाटते, म्हणून लांब असा दिवस पावसामुळे आणि मनातल्या भावनामुळे चिंब होतो सरतो. निवेदक एखाद्या पक्ष्याने पंखात चोच खुपसून पडावे तसा मनातल्या आठवणींच्या विश्वाकडे वळलेला आहे तेव्हा त्याला काही क्षण जाणवतात. त्या क्षणाभोवती गुंफलेल्या आठवणी जाणवतात. ते क्षण निघून गेलेले आहेत. आयुष्यच विझलेल्या लांब दिव्या दिवसासारखे चिंब होत ओसरत चाललेले पाहताना त्या हातून निष्ठून गेलेल्या क्षणाच्या स्मृतीशिवाय काहीही उरलेले नाही. अशा अनंत आठवणी पावसाच्या स्थायी लयीसारख्या आत उठत आहेत. बाहेरची पावसाची लय, आतली आठवणींची लय आणि या रचनेची लय, या तीनही गोष्टी एकात्म होतात. आता कवितेतील नाद. भाषा ही कवितेचे माध्यम असते, त्यामुळे कवितेतील शब्द अत्यंत शक्तिशाली असतात. या शब्दांच्या ठिकाणी अर्थाच्या प्रसरणशीलतेचे फार मोठी शक्ती असते. म्हणून कवितेच्या आकलनामध्ये शब्द हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. कवितेचा आस्वाद घ्यायचा असेल तर कवितेमधीलच शब्दसंहिता आपणास स्वीकारावी लागते. शब्दांच्या उच्चारात आपण ह्रस्व, दीर्घ, आरोहित, अवरोहित व आघातयुक्त नादांचा वापर करतो. या सर्वांची मिळून शब्दांची नादरचना घडत असते. शब्दांच्या ह्रस्व, दीर्घ, उच, नीच यांच्या विशिष्ट अनुक्रमाने केलेल्या उच्चारातून जी एक लयबद्धता जाणवते तीही आपल्या अनुभवांचे, भावनांचे सूचन करते. कवितेच्या शब्दातूनही ही प्रक्रिया घडते. उदाहरणार्थ विंदा करंदीकरांच्या बालगीतातील पुढील ओळी पहा. तीन साले चाकूची तीन साले डाकूची तीन चोक तेरा एक चाकू मारा. डाकू 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 धारवाला चाकू, पोलादाचे पान टोक झाले छान. या ओळीतील गतिमानता, उच्चारातील नैसर्गिक आरोह अवरोह, प्रत्येक शब्दाच्या उच्चाराला लागणारा काळ या सर्वामुळे आपणास पेन्सिली स्ट्रोक करताना जी क्रिया करावी लागते ती ज्या गतीने व तालात होत असते तिचा प्रत्यय येत राहतो. थोडक्यात कवितेच्या आशयात्म, रूपात्म, भाषिक संकल्पनेच्या आकलनासाठी कवितेचे अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात, मगच ते कवितेचे सर्वांगीण आकलन करणे शक्य होते. रसिकाच्या भूमिकानुसार कवितेच्या आकलनाच्या विविध पद्धती अस्तित्वात येतात. संहितानिष्ठ आकलन, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून आकलन, शैलीनिष्ठ आकलन, मनोविश्लेषणपर आकलन, या कवितेच्या आकलनाच्या काही पद्धती आहेत. या पद्धतीने कवितेची केली गेलेली आकलने कवितेच्या आकलनाच्या विविध दिशांचा निर्देश करणारी असतात. आतापर्यंतच्या आपल्या चर्चेतून कवितेच्या आकलनाबद्दलचे सारांश रूपाने असे निष्कर्ष काढता येतील की एखादी रचना कलाकृती आहे की नाही ते अनुभवाच्या नाविन्यावरून ठरते. मानवी जीवनातील चैतन्याचा, सचेतन तत्वाचा प्रत्यय ज्या रचनाकृतीतून येतो त्या कृतीस कलाकृती म्हणता येईल. कवितेतील सूचित काव्यार्थ उलगडणे, सेंद्रिय प्रतिमा मध्ये दडलेले काव्य सौंदर्य स्पष्ट करणे म्हणजे कवितेचे आकलन असे म्हणता येईल. कविता वाचनात रसिकाने काव्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाशी तद्रूप होणे आवश्यक असते. पूर्वग्रह, आडाखे, संकेत यांच्यापासून मुक्तता मिळवल्याशिवाय वाचकाला कवितेच्या अनुभवाशी तद्रूप होता येत नाही. कवितेमधील भावाशय लक्षात घेणे म्हणजे कवितेतील प्रतिमा, प्रतीक, अलंकार इत्यादी घटकामध्ये संश्लिष्ट रूपात असणाऱ्या काव्यार्थाचे विश्लेषण करणे होय. कवितेचे आकलन करताना कवितेचे आशयात्म, रूपात्म, भाषिक अंगाने कवितेचे सर्वांगीण आकलन करता येते. कवितेच्या आकलनात कवितेचे शब्दरूप, लय, नाद इत्यादी घटकांच्या आधारे कवितेचे रूपात्म आकलन केले जाते. संहितानिष्ठ आकलन. आपल्यासमोर मुद्रित किंवा लिखित रूपात येणाऱ्या कवितेला आपण कवितेची संहिता म्हणतो. शब्दांच्या रूपात कविता आपल्यासमोर साकार होते. कवितेतील शब्दांना नाद, लय असते, त्याचप्रमाणे अर्थ असतो. हा अर्थ प्रसरणशील असतो. अर्थाच्या विविध छटाचे सूचन करणारे हे शब्द असतात. कवितेतील शब्दातून आविष्कृत होणाऱ्या नादांचे, लयीचे, तसेच शब्दातून व्यक्त होणाऱ्या प्रसरणशील अर्थाचे आकलन करणे म्हणजे कवितेचे संहितानिष्ठ आकलन होय. संहितानिष्ठ आकलनामध्ये संहितेतील शब्दबंधांच्या आधारेच कवितेचे रूपात्म आणि आशयात्म आकलन करण्यावर कटाक्ष असतो. रसिक म्हणून आपल्या मनावर कवितेचा जो संस्कार होतो तो संहितानिष्ठ आकलन पद्धतीत विशेष केला जात नाही. ज्ञानदेवांच्या वीराणीचे वसंत आबाजी डहाके यांनी संहितानिष्ठ आकलन केले आहे. त्याचे स्वरूप आपण पाहू. निळी ए रजनी वाहे मोतिया सरणी. निळी ए रजनी वाहे मोतिया सरणी, निळेपण खाणी सापडली, आंगणी चिंतामणी जरधरू शिंपणी, अमृत साजनी जीवन कळा, सुमनाचे शेजे विरहिणी विराजे, शेईनी सुलजे आरळ शेज, माजयानी हटी मुटोमळ टेकी, निळी अवलोकी कृष्णमूर्ती, कमळणी आमोद सुस्वाद मकरंद, चंदनाची अभेद उटी अंगी, कर्पूर परिमळे दिव्य खाद्य फळे, ठेवणी सोजवळे वाटप आहे, म्हणतो निळी ये सोशे गोविंदाची ये, विरहिणी पाहे वाटुली ऐसे, ज्ञानदेवी निळी ये वाटुली गोविंदी, ज्ञानदेवी निळे वाटुली गोविंदी, कृष्ण निळे पदी ठाव झाला, कृष्ण निळे पदी ठाव झाला. ज्ञानदेवाची ही रचना आहे. सर्वप्रथम या कवितेचे नादरूप लक्षात घेतले गेले आहे. निळ्या रंगाशी संबंधित या रचनेत येणाऱ्या प्रतिमाच्या साह्याने या कवितेचे अर्थरूप लक्षात घेतले जाते. वीरहिणी कृष्ण यांच्या संदर्भातला अर्थाचा एक स्तर विशेष केला जातो. त्याचबरोबर या रचनेत वीरहिणी, भक्त, योगी या तीन अवस्थांचे आकलन केले जाते. शब्दाचे नादरूप निळे हे रंगसूत्र, विविध प्रतिमातून व्यक्त होणारे भावसूत्र या घटकांचे संहितानिष्ठ आकलन केले गेले आहे. आता शैलीनिष्ठ आकलन. कवितेमध्ये जी शब्दयोजना कवी करतो ती विशिष्ट शब्दानुक्रमाने करीत असतो. अशा प्रकारच्या रचनेतून कवीचा उद्देश विशिष्ट रीतीने, पद्धतीने अर्थाचा आविष्कार करणे हा असतो. अशा प्रकारच्या विशिष्ट हेतूने जी शब्दयोजना केली जाते त्याला कवितेची शैली असे म्हणतात. साहित्य कृतीचे बाह्य संदर्भ टाळून तिच्या रूपांतर्गत घटकांचा प्रामुख्याने विचार करण्याच्या प्रेरणेतून शैलीनिष्ठ समीक्षा पद्धतीचा उगम झाला. कवितेच्या संहितेत जाणीवपूर्वक योजलेल्या भाषेचा अभ्यास म्हणजे शैलीनिष्ठ आकलन होय. कवितेच्या भाषेची सर्व स्तरावर संरचना तपासणे, कवितेच्या शैलीची वस्तुनिष्ठ तत्वे शोधणे, शैलीचे सौंदर्य शास्त्रीय, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय संदर्भ शोधणे ही शैली विचाराची प्रमुख अंगे आहेत. शैली म्हणजे नियम उल्लंघन अशी एक व्याख्या केली जाते. भाषिक रचनेचे, व्याकरणाचे, रूढ नियमांचे उल्लंघन कवी आपल्या काव्यरचनेत करतो. त्याने वापरलेले शब्द, त्यांचा अनुक्रम यांना कवितेच्या संहितेच्या संदर्भात अर्थपूर्णता असते. या अर्थपूर्णतेचे आकलन म्हणजे कवितेचे शैलीनिष्ठ आकलन होय. आरती प्रभू यांच्या दोन मी या कवितेवर रवा धोंगडे आणि अश्विनी धोंगडे यांनी शब्द रूपाच्या संदर्भात केलेल्या शैलीनिष्ठ आकलनाचा आपण येथे अभ्यास करणार आहोत. तो कुणी माझ्यातला तो घनतमी ठिचाळतो, तो कुणी माझ्यातला तो घनतमी ठेचाळतो, तरीही मी का चालतो तो बोलतो ना थांबतो. वाकणाऱ्या अन मला तो पाहुनिया मोडतो, वाकणाऱ्या अन मला तो पाहुनिया मोडतो, झाकीतो तो गच्च डोळे श्वास वक्षी रोखितो. अग्निज्वाळेच्या परी तो नग्न आहे केशरी, अग्निज्वाळेच्या परी तो नग्न आहे केशरी, कल्पना होती अशी अन अजून आहे ती खरी. कोणते पोशाख त्याचे चोरीले मी भरजरी, कोणते पोशाख त्याचे चोरीले मी भरजरी, विकित बसलो येथे हाटी, विकित बसलो येथ हाटी आणि खातो भाकरी. तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो, तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो, राख होतानाही ओठी गीत गाणी ठेवितो. मैफलीला तो निमी दोघेही जातो धावुनी, मैफलीला तो निमी दोघेही जातो धावुनी, ऐकतो मी सूर तो अन दूरचे घंटा ध्वनी. तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो, तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो, दीन मी बांधून डोळे एकटा अनचालतो, दीन मी बांधून डोळे एकटा अनचालतो. आरती प्रभूंची ही रचना आहे. या कवितेत बोली भाषेतील शब्द आणि संस्कृत प्रचुर शब्द यांच्या योजनेमुळे भाषेच्या सुरळीतपणाला कशी मुरड घातली जाते याचा निर्देश केला जातो. गीतगाणी या शब्दातून व्यक्त होणारे अर्थाचे सौंदर्य रूपाचे आकलन केले आहे. वाकणाऱ्या आणि मोडतो या दोन शब्दांमधून कवीच्या व्यक्तिमत्वातलेच ते दोघे आहेत. अर्थदृष्ट्या दोघांचा कर्ता एकच आहे, तर व्याकरणदृष्ट्या त्याचे कर्ते दोन आहेत. असे केलेले गेलेले आकलन कवितेच्या शैलीनिष्ठ आकलनाचेच फलित आहे. आता रवा धोंगडे आणि अश्विनी धोंगडे यांनी ते सविस्तरपणे विश्लेषण करून इथे सांगितलेलं आहे. आता यापुढे सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून आकलन. साहित्य निर्मिती करणारा लेखक कलावंत हा समाजाचाच एक घटक असतो. समाजाचे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक परिस्थितीचे परिणाम लेखकावर होतच असतात. ते त्याच्या साहित्य कृतीतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रगट होतात. काही वेळेस लेखक कवी जाणीवपूर्वक सामाजिक वास्तवाला आपल्या अनुभवाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू ठरवून साहित्य निर्मिती करतो. सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीबद्दलच्या स्वतःच्या भावनिक प्रतिक्रिया नोंदवतो. अशा प्रकारच्या कवितेचे आकलन सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून केले गेले तर त्या कवितेतील आशय अधिक स्पष्टपणे लक्षात येतो. विशिष्ट समाजरचनेमुळे निर्माण झालेली सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, तिचा कवितेतून झालेला आविष्कार व आविष्काराला लाभलेले कलात्मक स्वरूप यांची मीमांसा कवितेचे सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून आकलन करताना केली जाते. या आकलन पद्धतीमध्ये साहित्यिकाची मूळ प्रकृती, त्याची कलाप्रेरणा, त्याच्या युगाने त्याच्यापुढे उभ्या केलेल्या सामाजिक सांस्कृतिक समस्या, विशिष्ट युगात विशिष्ट आशय व आविष्कार पद्धतीला आलेले महत्व इत्यादी घटकांना महत्वपूर्ण स्थान असते. आता दया पवारांची पाणी ही कविता. पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई, लई उन्हाचा कहर तापलेल्या तव्यावर, लई उन्हाचा कहर तापलेल्या तव्यावर, लाही फुटे भर भर तसा जीव खाली वर. पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई, तुझा हिरवागार मळा वाफ्या वाफ्यानं पोसला, तुझा हिरवागार मळा वाफ्या वाफ्यानं पोसला, घरी माझा ताना खळा त्याचा सुक लाग गळा, घरी माझा ताना खळा त्याचा सुक लाग गळा. पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई. तुझ्या पायाची मासुळी बारवात तरंगली, तुझ्या पायाची मासुळी बारवात तरंगली, पाण्यावरच्या रेघोट्या तुग आनंदात न्हाली, तुझ्या पायाची मासुळी बारवात तरंगली, पाण्यावरच्या रेघोट्या तुग आनंदात न्हाली. पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई. घमआमचा सांडला, घमआमचा सांडला या ग पाण्याच्या पायी, घमआमचा सांडला या ग पाण्याच्या पायी, आली हाताला फोड सिरी सिरी उसवली, पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई. चौदा चौकडीचं राज्य, चौदा चौकडीचं राज्य समद गेलं पाताळाला, चौदा चौकडीचं राज्य समद गेलं पाताळाला, अशी उतू मातू नको तुझ्या लाथा आभाळाला, पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई. तुझ्या बारवाचं पाणी जशी दुधाची ग साथ, तुझ्या बारवाचं पाणी जशी दुधाची ग साय, माझ्या सावली ग पायी ते ग नासणार नाही, माझ्या सावली ग पायी ते ग नासणार नाही. पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई, पाणी कुठवर आलं ग बाई. दया पवारांची ही कविता. पाणी या कवितेचे आकलन करताना लोकगीताच्या लयकारीतून परिणामकारक अभिव्यक्ती सामर्थ्य या कवितेला लाभल्याचा निर्देश केला जातो. अस्पृश्यतेमुळे दलित स्त्रीच्या जीवनात केवळ जातीमुळे आलेली अवहेलना पाणी या प्रतिमेतून उलगडत जाते. आत्ममग्न सवर्ण स्त्री आणि दलित स्त्री ही दोन चित्रे एकमेका शेजारी ठेवून जाती जातीतील विषमतेच्या दरीचे स्वरूप अधोरेखित केले जाते. ही कविता अर्थाची वलये किती व्यापक करणारी आहे हे या आकलनातून स्पष्ट केले जाते. अंतिमता चांगले जीवन जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीविरुद्धचा आकांत आहे असे या कवितेचे आकलन केलेले आहे. मनोविश्लेषणपर आकलन. ललित साहित्य ही मानवी मनाची आविष्कृती असते. साहित्यातून मानवी मन बुद्धी यांचा आविष्कार होत असल्याने साहित्य आणि मानसशास्त्रीय समीक्षा यांचा निकटचा संबंध आहे. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीत आपल्यासमोर असलेल्या साहित्यकृतीला प्रमाणभूत मानून त्या आधारे लेखकाचे मानसिक व्यापार शोधले जातात. याला मनोविश्लेषणपर आकलन असे म्हटले जाते. फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने काव्यकलेचा संबंध अंतर्मनाशी जोडला. अंतर्मनातील खळबळी काव्यात व्यक्त होतात असे मानले जाऊ लागले. स्वप्न आणि कला यांच्यात साधर्म्य मानले जाऊ लागले. अंतर्मनातील गोष्टी प्रतिमा आणि प्रतिकरूपाने काव्यात प्रगट होत असल्याने काव्यात भावनेपेक्षा प्रतिमा प्रतीक यांना महत्व प्राप्त झाले. मनोविश्लेषणपर आकलन पद्धतीमध्ये कलाकृती ही अंतिम न मानता ती मागील कलावंताचे मन, त्याची धारणा, कविता निर्मितीच्या वेळची त्याची मानसिक वृत्ती या साऱ्यातून कलाकृती कशी संभवली ते शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कवी ग्रेस यांची प्रीत ही कविता. ही माझी प्रीत निराळी संदेचे श्यामल पाणी, दुःखाच्या दंत कथेला डोहातून बुडवून आणी. हाताने दान कराया पोकळीत भरला रंग, तृष्णेचे तीर्थ उचलतो रतिरंगातील निसंग. दगडांनी झाकून लेनी दगडांचे पर्वत झाले, वरच्यावर रान तरीही बंशीधर होऊन डोले. शप्तेवर मज आवडती गायीचे डोळे व्याकुळ. घनगंभीर जलधीचेही असणार कुठे तरी मूळ. आकाश भाकिते माझी नक्षत्र कुळही दंग, देठास तोडता नाही रडले ना फुलाचे अंग. समयीचा परिसर युला घे कुशीत शिंदळ वारा, देहाची वितळण साधी सोन्याहून लख शहारा. तू खिन्न कशाने होशी या अपूर्व संध्याकाळी, स्तन भाराने हृदयाला कधी दुखविल का वनमाळी. ग्रेची ही कविता. प्रीत या कवितेत डॉ नंदकुमार मुलमुले यांनी मनोविश्लेषणपर आकलन केले आहे. या कवितेतून ग्रेसची काव्यनिर्मितीची वैशिष्ट्ये कशी प्रगटतात याचे मानसिक पातळीवरचे विश्लेषण करण्यात आले आहे. संध्या, श्यामल या प्रतिमांच्या आधारे मनोविश्लेषणपर आकलनाला प्रारंभ केला जातो. विरोधी घटकांचे कवीला असणारे आकर्षण गायीच्या व्याकुळ डोळ्यांच्या प्रतिमेच्या साह्याने ग्रेसच्या कवितेतील दुर्बोधतेचा लावलेला अन्वयार्थ, स्तनभार आणि वनमाळी या प्रतिमांच्या कवितेतील आशय आणि शब्द यांच्याशी जोडलेला संबंध यामुळे या कविता निर्मितीच्या वेळी ग्रेसच्या मनात काव्याचे कोणते वैशिष्ट्य असेल याची कल्पना मनोविश्लेषणपर आकलनामुळे आपल्याला येते. या पाठामध्ये आपण घटक 4 या कवितेचे आकलन, संहितानिष्ठ आकलन, शैलीनिष्ठ आकलन, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून आकलन, मनोविश्लेषणपर आकलन या पद्धतीने कवितेचा अभ्यासपूर्ण आकलन केले आहे.